नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाराष्ट्रात एलपीजी पुरवठा सुरळीत असल्याचा पुरवठा विभागाचा निर्वाळा. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल. बारामतीत काँग्रेसकडून उमेदवार. बीड जिल्ह्यात रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केल्याप्रकरणी 4 वैद्यकीय व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई. दिशा अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल लातूर जिल्ह्यातल्या 4 शाळांची राज्यस्तरावर निवड. आणि जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य विभागाकडून आज विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. राज्यात एलपीजी पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा निर्वाळा अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी दिला आहे. काल मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात पीएनजी जोडण्यांची संख्या 25,36,000 पोहोचली असून एका महिन्यात 73,000 नवीन जोडण्या देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ज्या ठिकाणी पीएनजी नेटवर्क पोहोचलेलं आहे त्या ठिकाणी ग्राहकांनी फक्त नोंदणी करणं आवश्यक आहे. ज्या भागांमध्ये पीएनजी शक्य नाही त्या ठिकाणी एलपीजीचा पुरवठा पूर्ववत सुरू राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. राज्याचे पुरवठा नियंत्रक चंद्रकांत डांगे यांनी इंधन पुरवठा सुनिश्चितीबद्दल माहिती दिली. स्थलांतरित कामगारांसाठी 5 किलो छोट्या गॅस सिलेंडरची वाढीव मागणी तसंच ऑटोरिक्षांसाठी एलपीजीची वाढीव मागणी केंद्र सरकारकडे नोंदवल्याचं डांगे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आपल्याकडे आपण मायग्रंट लेबरसाठी स्थलांतरित मजुरांसाठी 5 किलो वजनाचे गॅस सिलेंडर प्रोव्हाइड करतो. तर आता आपल्याकडे सफिशियंट स्टॉक आहे, पण तरी सुद्धा मायग्रंट लेबरची संख्या विचारात घेता आपण केंद्र शासनाकडे 25% 5 KG सिलेंडरचा स्टॉक वाढवून देण्यासाठी विनंती केलेली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील बरेच वाहने विशेषतः ऑटो रिक्षा, राज्यामध्ये काही ठिकाणी ऑटो एलपीजी पंप आहेत, तर यासाठी आम्ही ऑटो एलपीजीचा कोटा सुद्धा वाढवून देण्याची केंद्र शासनाला विनंती केली.
एअर इंडियाने इस्रायलला जाणाऱ्या विमान सेवा रद्द केल्या आहेत. तेल अवीवला जाणारे विमान उड्डाणं येत्या 31 मे पर्यंत स्थगित केल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. काही इस्रायली कंपन्या वगळता इतर सर्व कंपन्यांनी तेल अवीवकडे जाणाऱ्या विमानसेवा स्थगित केल्या आहेत. इस्रायलमध्ये वास्तव्याला असणारे 40,000 भारतीय यामुळे तिथे अडकले आहेत. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना काल शपथ दिली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. या दोन्ही नेत्यांची महाराष्ट्रातून सभागृहावर पुन्हा निवड झाली आहे. नवनिर्वाचित खासदार माया इवनाते, रामराव वडकुते आणि ज्योती वाघमारे या राज्यातून निवडलेल्या सदस्यांनीही काल शपथ घेतली. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल उमेदवारी अर्ज भरला. या जागेसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करू नयेत अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केली. काँग्रेसनं बारामतीतून प्रदेश सचिव आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी FIR दाखल केल्यास काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे घेतला जाऊ शकतो असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीनं काल स्पष्ट केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली. त्यानंतर तनपुरे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या जागेसाठी आतापर्यंत 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. महिलांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यानुसार प्रत्येक महिलेनं आपल्या हक्कांचा वापर करावा असं आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केलं. दिल्ली इथं महिला केंद्रित मुद्दे आणि सक्षमीकरण उपक्रमांवरील आकाशवाणीच्या कार्यशाळेत त्या काल बोलत होत्या.
अहो या सरकार आलं दारी, महाराजस्व समाधान शिबिराची तयारी. शेतकरी तरुण माया बापांसाठी होतील काम सारी संधी मोठी. जमीन जुमला दाखले सारे एकाच जागी,
चला आपली सारी काम करूया वेगी.
विसरू नका येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतंय तुमच्याच महसूल मंडळात.
शेत रस्ते होतील सुलभ, शेतीचा वाढेल मान, आनंद रस्ते योजना हीच महाराष्ट्राची शान. रस्ते सजले सुगम झाले साऱ्यांचा संपला त्रास, महाराष्ट्राच्या प्रगतीला योजनेचा विश्वास. बांधावरून थेट बाजारी जाईल सहज माल, चिखल आणि खड्ड्यांचा संपेल आता काळ.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. बीड जिल्ह्यातल्या रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केल्याप्रकरणी 4 वैद्यकीय व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आयुष्मान भारत मिशन अंतर्गत उपचार घेतलेल्या रुग्णांकडून 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत 73 तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी निकाली काढलेल्या 69 तक्रारींमध्ये जिल्ह्यातल्या 4 रुग्णालय चालक डॉक्टरांवर रुग्णांकडून औषध आणि इंजेक्शनसाठी अतिरिक्त पैसे वसूल केल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. अशा प्रकारच्या घटना आढळून आल्यास फौजदारी कारवाई करण्याचे आदेश राज्याचे आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुरू असलेली कामं समन्वय आणि गतिशीलतेनं पूर्ण करण्याचे निर्देश रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर इथं काल रोजगार हमी विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा घेताना ते बोलत होते.
जेवढं जलद करता येईल आणि व्याज कमी देता येईल त्याच्यामध्ये व्याजापोटी बरेचसे पैसे जातात. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आमची ही पहिली विनंती राहील की आपण आपल्या काही अधिकारी आहेत त्या लोकांना पहिले सांगा की तुम्ही जरा फास्ट ट्रॅकमध्ये घ्या आणि जिथे कुठे थोडे अडचण असेल इकडे ते आपण समजू शकतो, परंतु थोडं गांभीर्याने घ्या असं मला वाटतं.
दिशा अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लातूर जिल्ह्यातल्या 4 शाळांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. या निवडीचं प्रमाणपत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या हस्ते संबंधित मुख्याध्यापकांना प्रदान करण्यात आले. यात संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह, जीवन विकास प्रतिष्ठान मतिमंद विद्यालय, पांडुरंग निवासी मतिमंद विद्यालय आणि चाकूर तालुक्यातील नळेगाव इथल्या संत गाडगेबाबा निवासी मतिमंद विद्यालयाचा समावेश आहे. जागतिक आरोग्य दिवस आज पाळला जात आहे. राज्याचे निवृत्त आरोग्य सेवा सहसंचालक डॉ एकनाथ माले यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत नागरिकांना आरोग्य राखण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले,
या जीवनशैलीकडे जर लक्ष दिलं तर निश्चितच आपल्याला आरोग्यदायी राहण्यामध्ये सुकर होईल. आणि केवळ एकत्रितरित्याच नाही तर आधुनिक नॉलेजसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि नॉलेज केवळ आरोग्याचं घेऊन दुसऱ्याला सांगण्यापुरतं मर्यादित न राहता कृती स्वतःपासून ती कृती अंमलबजावणी करावी असं माझं म्हणणं आहे.
डॉक्टर माले यांची ही मुलाखत उद्या बुधवारी सकाळी 11:45 प्रसारित होणाऱ्या प्रासंगिक या सदरात आपल्याला ऐकता येईल. परभणी जिल्ह्यात जागतिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध कार्यक्रम आणि जनजागृती मोहिमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड जिल्ह्यात भोकर इथं गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या HPV लसीकरण मोहिमेला काल सुरुवात झाली. 2 मुलींना यावेळी लस देण्यात आली. यापैकी एका मुलीनं आकाशवाणीशी बोलताना 14 ते 15 वयोगटातल्या मुलींनी लस घेण्याचं आवाहन केलं.
माझं नाव अनुष्का गजानन चंदावार, मी राहणार भोकर, मी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ नये म्हणून HPV लस घेतलेली आहे. मी पण घेतलेली आहे, तुम्ही पण घ्या.
हिंगोली जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमध्ये कामावर असताना तंबाखू आणि गुटखा सेवन करणाऱ्या 11 कर्मचाऱ्यांवर जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षानं दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत 1,880 रुपयांचा दंड वसूल केला. नांदेड इथं काल सकाळी श्रीनगर भागातील मुख्य रस्त्यावर शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे शहराध्यक्ष सोनू कल्याणकर यांची धारदार शस्त्रानं वार करून हत्या झाली. गेल्या 3 दिवसात हत्येची ही 5वी घटना आहे. भारतीय जनता पक्षाचा 47वा स्थापना दिवस काल छत्रपती संभाजीनगर इथं उत्साहात साजरा करण्यात आला. धाराशिव इथं यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी उपस्थित होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्रात LPG पुरवठा सुरळीत असल्याचा पुरवठा विभागाचा निर्वाळा. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल. आणि बीड जिल्ह्यात रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केल्याप्रकरणी 4 वैद्यकीय व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.